भाऊ ग्रीन, तुमचे आभार, हे एक अहोभाग्य आहे. भाऊ व बहीण ग्रीन यांना अभिवादन व येथे ह्या सकाळी जमलेल्या सर्वांना. व मला वाटते हे एक अहोभाग्य आहे जे मी स्वतःला दिले आहे ह्या भक्तीच्या स्थळी येऊन काही सूचना देण्यासाठी. मी येथे भाऊ ग्रीन यांचा समय घेऊ इच्छित नाही, कारण मी भाऊ ग्रीन यांना पुष्कळ वेळा प्रचार करताना ऐकले आहे व मी निश्चितच प्रभावित झालो व ज्या प्रकारे त्यांनी परमेश्वराचे वचन आमच्याकडे आणले व ते इतक्या नम्रतेने आणले. काल तो म्हणाला, मला परमेश्वराकडून वचन अशा प्रकारे प्राप्त होत नाही, कदाचित जसे प्रकटीकरणाद्वारे येते, जसे ते पाठवले जात असते, परंतु म्हणाला मला त्यावर जोर देणे अधिक आवडते जे अगोदरच म्हटले गेलेले आहे. तो म्हणाला, जसे पौलाने जेव्हा बायबलमध्ये काहीतरी लिहिले, मी तो जे म्हणाला त्यावर जोर देण्यासाठी येथे आलो आहे. त्याने म्हटले, माझ्याकडे काही संदेश नाही, केवळ फक्त त्यावर जोर देणे जे प्रभूकडून अगोदरच म्हटले गेले आहे. मी विचार केला की खरोखरच ते असामान्य आहे. एक तरुण व्यक्ती त्याप्रमाणे आहे व अशा प्रकारचे विधान करते व त्याला असे प्रकारे ऐकणे. आता आपण एकत्र मिळून प्रार्थना करूया. प्रिय परमेश्वरा, कुठून सुरुवात करावी हे मला कळत नाही, कारण मला जाणीव होत आहे तू आज येथे उपस्थित आहेस व तुझ्या समक्षतेत आम्ही खूपच लहान असल्याची जाणीव होते व मी तुझा आभारी आहे ह्या सुसंधी करिता. आता प्रभू, की हे स्थळ तू आम्हाला दिलेले आहेस, आम्ही विनंती करतो की तू प्रत्येक वेळी आमची भेट घेशील जेव्हा आम्ही येथे एकत्र जमू व तुझा महान आत्मा या शहरावर पाखर घालो. होऊ दे की आम्ही आता हा सुवार्ता संदेश जो आम्हाला दिला गेला आहे आणि आमच्या हाती या अंतिम दिवसात सोपवून दिला आहे तो आम्ही प्रचार करू शकू. ते पूर्ण होऊ दे व तू प्रत्येक आत्मा या तुसांमधून व सभोवतून काढून घे जो तू जीवनाकरिता ठरवलेला आहे. पित्या, या गोष्टी तू मंजूर कर येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन. मी विचार करतो येथे या सकाळी शास्त्र भागातून मी एक लहानसे वचन वाचू इच्छितो. केवळ हे शब्द मी बोलण्या अगोदर जे बोलण्याची माझी इच्छा आहे ते प्रेषितांच्या कार्यात सापडते. पुस्तक प्रेषितांची कार्ये 7वा अध्याय आणि जेव्हा तुम्ही ते उघडत असताना आम्ही 44व्या वचनापासून सुरुवात करूया. आता या आठवड्यामध्ये आम्ही श्रीपोर्ट येथे जाणार आहोत ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये सभांच्या मालिकेसाठी. व आता आम्ही प्रयत्न करणार आहोत, जर प्रभूची इच्छा असेल तर भाऊ मूर, भाऊ जॅक मूर व अतिशय चांगला मित्र आम्हा दोघांचा, भाऊ पेरी व माझा, व आम्ही भाऊ जॅक वर प्रीती करतो. मला वाटते ह्या संदेशाने त्याला थोडेसे गोंधळून टाकले, विशेष करून काही गोष्टी ज्या आम्हाला प्रिय व विश्वसनीय आहेत की ज्या आम्हाला 7 शिक्क्यांच्या उघडण्याद्वारे मिळाल्या. जसे आम्ही ते विश्वास ठेवतो अशा प्रकारच्या सर्व बीज व विश्वासणाऱ्यांची सार्वकालिक सुरक्षितता व इत्यादी इत्यादी त्या संदेशांपैकी काही की ते कदाचित दुसऱ्यांकरिता आम्हाला त्या कठीण वाटत नाही, परंतु त्या सत्याकरिता तुम्ही आपले हृदय उघडे ठेवायला पाहिजे. आम्ही विश्वास ठेवतो की आम्ही अंतिम समयात राहत आहोत व ते केवळ आम्हाला इतके खरे आहे की आम्ही निव्वळ रस्त्याच्या टोकाला येऊन पोहोचलो आहोत. व दुसऱ्या व्यक्तीच्या चर्च मध्ये प्रचार करणे त्या माणसाच्या आदर तिथ्याचा तुम्ही सन्मान केला पाहिजे की ती सुसंधी तुम्हाला दिली त्याच्या चर्च मध्ये येण्याची. व मी निश्चितपणे जाणत असता की ते या गोष्टींमध्ये विश्वास ठेवत नाही व मी त्यांचा पुरेसा आदर राखीन. तेथे पुष्कळ अधिक असे आहे की मी त्यावर तिकडे बोलू शकेन. त्या गोष्टींवर बोलण्या व्यतिरिक्त जर पवित्र आत्म्याने त्याबद्दल थोडीशी प्रेरणा दिली नाही तर तुम्ही पहा, नंतर मी खात्रीने तो बोलेल तेच मी बोलेन व मला त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे करणे ठाऊक नाही. व मी आशा करतो मी कधीच त्यापेक्षा अधिक उत्तम प्रकारे ते करणे शिकलो नाही. समजले? तो ज्या प्रकारे बोलतो केवळ त्या प्रमाणे आपण बोलूया. आता आपण एक किंवा दोन वचने प्रेषितांची कार्य मला वाटते या पुस्तकातील 7व्या अध्यायामधून वाचूया. 44व्या वचनाच्या सुरुवातीपासून, ज्याने मोशेला सांगितले की तू जो मंडपाचा नमुना पाहिला होतास त्याप्रमाणे तो मंडप कर, त्याने नेमल्याप्रमाणे तो साक्षीचा मंडप आमच्या पूर्वजांजवळ रानात होता. तो मंडप मिळाल्यानंतर जी राष्ट्रे देवाने आमच्या पूर्वजांच्या पुलून घालवली त्यांचा देश वतन करून घेते वेळी आपल्या पूर्वजांनी यहोशुआ बरोबर तो मंडप ह्या देशातही आणला. दाविदाच्या दिवसांपर्यंत तो त्यांच्या जवळ होता. त्याला देवाची कृपा प्राप्त झाली आणि त्याने याकोबाच्या देवासाठी वस्ती स्थान मिळावे म्हणून विनंती केली. परंतु शलोमनाने त्याच्यासाठी घर बांधले. परंतु जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही, असे भविष्यवादी सांगतो. प्रभू म्हणतो, आकाश माझे राजासन आहे आणि पृथ्वी माझ्या पायाचे पादासन आहे. माझ्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे घर बांधाल किंवा माझ्या विसावाचे ठिकाण कोणते आहे, हे सर्व पदार्थ माझ्या हाताने केले नाहीत काय? या गोष्टीवर शास्त्र भागाचे वाचन मी थोडेसे शब्द बोलू इच्छितो. जे मी बोलू इच्छितो, भाऊ पेरी सकाळचा संदेश प्रचार करण्या अगोदर माझी तुसांची ही भेट मला महान घटनांपैकी एक वाटते. मी येथे आलो कारण की मी प्रेरित झालो येथे येण्यासाठी. मी येथे आलो कारण की पवित्र आत्म्याने एका दर्शनाद्वारे मला येथे पाठवले. मला ठाऊक आहे की कदाचित हे थोडेसे विचित्र वाटेल, कदाचित, परंतु तो जोपर्यंत मी जाणतो, जे काही मी परमेश्वरा संबंधी जाणतो, मला एका दर्शनाद्वारे तुसान येथे पाठवण्यात आले. मला नवल वाटले, मला या वाळवंटाच्या स्थळी कसे काय पाठवण्यात आले. तेव्हा येथे जेव्हा ते आहे, आत्मिकरित्या मी हे बोलत आहे, या शहराबद्दल आत्मिकरित्या मरण पावलेले ह्यापेक्षा अधिक दुसरे ठिकाण मला ठाऊक नाही. ह्या तुसान शहरात असलेल्या पेक्षा मंडळांमध्ये आपापसात युद्ध आहे. मंडळीच्या लोकांमध्ये आपापसात अनावश्यक गोंधळ आहे. तेथे कुठलीच एकता नाही व प्रत्येक जण बळकावत आहे व घट्ट पकडून ठेवले आहे व पिळून काढत आहे व ह्या एकाला पकडण्याचा प्रयत्न करीत आहे व मत परिवर्तन करीत आहे. हे एक वाळवंट आहे आत्मिकरित्या सुद्धा बोलताना. परंतु नंतर मी बायबल मध्ये वाचले की जेथे परमेश्वराने मोशेला आपल्या प्रिय जनांपासून दूर बोलावले व जे सर्व काही त्याला प्रिय होते आणि त्याला अरण्यात पाठवले. बायबलचे नियमशास्त्र लिहिण्याकरिता तो जुना करार होता. पहिली चार पुस्तके उत्पत्ती, लेवीय व अनुवाद, निर्गम, तो मी त्यांना अनुक्रमाप्रमाणे बरोबर कधीच म्हटले नाही, परंतु ते चार पुस्तके आहेत. बाकीचे सर्व संदेश काय म्हणाले ते होते. तो खरा जुना करार आहे. दाविदाच्या स्तोत्रात व इत्यादी इत्यादी केवळ राजांचा इतिहास, परंतु ही जुन्या कराराची मूलभूत तत्वे होती. त्याच्या जन्मभूमीमधून बोलवल्या गेल्यानंतर मोशेने त्या लिहिल्या. जेथे तो जन्मला होता व त्याच्या लोकांमध्ये वाढवला गेला होता व त्याला वाळवंटात पाठवण्यात आले, ह्या जुना कराराचे पुस्तक लिहिण्याकरिता. नंतर मी पाहतो की नवीन कराराच्या पुस्तकात जेथे पौल जो जनक आहे किंवा जनक नाही परंतु नवीन कराराचा लेखक आहे, तो सुद्धा त्याच्या लोकांच्या पासून दूर घालवण्यात आला आत्म्याच्या द्वारे अरेबिया मध्ये, जेथे तो साडेतीन वर्षे प्रेरणा सापडण्यासाठी होता व पौल नवीन कराराचा मुख्य लेखक आहे. आता तेथे मत्तै, मार्क, लूक व योहान आहेत, परंतु ते लेखनिक होते. ज्यांना केवळ येशू काय म्हणाला ते त्यांनी लिहिले जेव्हा ते त्याच्या मागे त्याच्या बरोबर चालले. व परंतु तुम्ही तिम्मीत्याचे पुस्तक घ्या व रोम करास पत्र व इब्री लोकांस पत्र व इत्यादी इत्यादी. पौलास नवीन करार लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली. सर्व जुना करार छायेच्या रूपात घेऊन सर्व काही व्यवस्थेत बसवले व परमेश्वराने त्याचा आदर केला व ते नवीन करार म्हणून बनवले. आता जर जुना करार त्यापासून दूर घालवणे भाग होते लेखकाला, त्याच्या लोकांपासून दूर घालवणे भाग होते जुना करार लिहिण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून, व नवीन करारात लेखकाला जनकाद्वारे दूर घालवले गेलंय एका निर्जल स्थळी नवीन करार लिहिण्याकरता प्रेरणा मिळावी म्हणून, व पुस्तके सात शिक्क्यांद्वारे मोहरबंद केलेली आहेत त्याच्याकरिता त्याचप्रमाणे जरुरी आहे. मी विश्वास ठेवतो या दिवसांमध्ये शिक्के उघडण्याकरिता जे तुम्हाला प्रिय आहे ते सोडणे, ज्याची तुम्ही प्रेमाने काळजी घेता, व एक छोटेसे घर जे लोकांनी मला दिले होते व माझ्या सर्व लोकांमध्ये व मित्रांमध्ये व एक मंडळी जी बहरत होती व कोणत्याही गोष्टीची उणीव नव्हती, व ते सर्व गोष्टी सोडणे, त्यापासून अगदी दूर ओढला जाणे व दूर निघून जाणे एका वाळवंटामध्ये जेथे तुम्ही कोणालाच ओळखत नाही व प्रत्येक गोष्ट तुमच्या विरोधात, परंतु तिथे परमेश्वराबद्दल काहीतरी आहे की तो मनुष्याला अशा काही गोष्टी करायला लावतो ज्या त्याच्या स्वतःच्या विचारा पलीकडील असतात, त्यामुळे ते परमेश्वराचे गौरव व आदर यास कारणीभूत ठरतात। व मला वाटते की स्वतःचा सन्मान नव्हे, परंतु मला वाटते ते एक अहोभाग्य आहे की जे सर्व काही मला तेथे प्रिय होते ते सोडून येथे या अरण्यात येऊन असे दुःख सहन केले की माझ्या आयुष्यात मी असे दुःख कधीही सहन केले नव्हते येथे या अरण्यात किंवा ह्या वाळवंटात। परंतु मी विश्वास करतो की असे करण्यामध्ये व आज्ञा पालन करणे जे काही करण्याची परमेश्वराची आज्ञा होती, परमेश्वराने या शेवटच्या दिवसाची रहस्य आम्हाला उघडी केली आहेत आणि आम्ही येथे या संदेशाबरोबर आहोत। आता तिथे पुष्कळ लोक होते जे माझ्या मागोमाग आले व ते अस्वाभाविक नाही व साधारणतः लोक एकमेकांवर प्रेम करतात व ते प्रेम तुम्हाला अशा गोष्टी करण्यास लावते तुम्ही विचारही करत नाही की तुम्ही त्या कराल। व तुमच्या पैकी पुष्कळांनी आपली घरे सोडली, तुम्ही सर्व काही सोडले केवळ जाण्याकरिता येथे बाहेर या वाळवंटात येण्याकरिता। पुष्कळांनी मला बोलावले, पुष्कळ जणांनी मला विचारले आम्ही एरिझोना येथे येऊ का, ते आमच्याकरिता एक चांगले स्थळ ठरेल का। ठीक जसे ते मोशे विषयी व त्यांच्या विषयी सांगण्यात आले, ते काही फळांचे ठिकाण नव्हते, डाळिंब मिळण्याचे स्थळ नव्हते, येथे अधिक काम करण्यासाठी काहीही नाही व राहणीमान फारच उच्च आहे व जगण्याकरिता लागणाऱ्या वस्तू महाग आहेत। ही एक खरोखर संस्कारहीन जागा आहे राहण्याकरिता तुसान एरिझोना मध्ये। पगार कमी आहे व अन्न व भाडे महाग आहे, त्या बाबतीत पाहता हे एक राहण्याकरिता भयंकर ठिकाण आहे, परंतु आरोग्यदायी आहे कोरड्या हवामानामुळे। व आम्ही कधी कधी आमची मने या जगाच्या गोष्टींवर लावून त्याच्या रीतीप्रमाणे बनवून घेऊ नये, आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर जरूर पाहिले पाहिजे। परंतु येथे येण्यामध्ये एका गोष्टीने मला सतावले व लोकांना सांगण्यात, ठीक तुम्ही येथे यावे किंवा तुम्ही येथे येऊ नये, जे मी प्रत्येक व्यक्तीवर सोडून दिले जसे परमेश्वर त्या व्यक्तीला मार्गदर्शन करण्यास करतो। मला वाटते आमच्यापैकी प्रत्येकाने तसे करावे, आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन घ्यावे की काय करावे यासाठी। व तुमच्यापैकी पुष्कळ जण जफरसन व्हीलच्या सभोवतून व त्या तेथील मंडळीतील लोकांपैकी आहात व तुम्ही या येथे आला आहात। आता ती गोष्ट ज्यामुळे मी चिंतित झालो ती म्हणजे भक्ती करण्याचे स्थळ। व मला जाणीव झाली जेव्हा मी येथे शास्त्र भागामध्ये वाचले स्टेफन व त्याचा उपदेश नुकताच त्याच्या मृत्यूपूर्वी दिला, कारण त्यानंतर ताबडतोब त्यांनी त्याच्या संदेशाबद्दल त्याला धोंड मार केली। जेव्हा तो बोलत असताना तो म्हणाला, आमचे पूर्वज त्या सुरुवातीच्या दिवसातील इब्री लोकांशी तो बोलत होता की कशा प्रकारे त्यांनी परमेश्वराची मर्जी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला भक्ती करिता एक जागा बांधण्यासाठी। त्याने असे म्हटले, शलोमनाने त्याच्याकरिता एक घर बांधले किंवा एक वस्ती स्थान। आम्ही या गोष्टीशी परिचित आहोत, परंतु मला पुढील शब्द आवडतात, परंतु परात्पर हातांनी बांधलेल्या घरांमध्ये राहत नाही। व यशियामध्ये दुसऱ्या एका ठिकाणी तो म्हणाला, एक शरीर तू माझ्याकरिता तयार केले आहे, पहा अर्पण व बलिदान व वस्तीस्थान व इत्यादी इत्यादी, परंतु एक शरीर तू माझ्यासाठी तयार केले आहेस। छान, आम्ही जाणतो की तेव्हा तो बोलत होता एका शरीराबद्दल जेथे परमेश्वराने वस्ती केली ख्रिस्तामध्ये। परंतु आज मी विश्वास करतो की प्रेरणा भाऊ ग्रीन कडे आली येथे स्थलांतर करण्यासाठी। तो व बहीण ग्रीन पूर्वेमधली असलेली जागा त्यांनी परत दिली व टेक्सास मधील सुद्धा येथे येऊन सुरुवात करण्यासाठी, काहीच नसताना केवळ एक साधारण प्रेरणेद्वारे त्यांना जाणवले की असे करायला हवे। मी खरोखरच दाद देईन अशा पुरुषांची जे ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाला अनुसरतील, कोणत्याही किमतीची तमा न बाळगता जी त्यांना मोजावी लागेल। जरी संपूर्ण जग कदाचित तुमचे जीवलग मित्र विचार करतील की तुम्ही चुकत आहात, परंतु तुमच्याकरिता ते चुकीचे नाही। जोपर्यंत तुम्हाला जाणवते की त्यांच्या पाठीमागे काहीतरी आहे, तो परमेश्वर तुम्हाला प्रेरित करीत आहे, ते कधीही चुकीचे नाही व नेहमीच ते अगदी अचूक यशस्वी ठरेल। पहा हे तरुण जोडपे एक कुशल तरुण पुरुष तो येथे बसलेला आहे म्हणून मी तसे बोलत नाही. व ही तरुणी जी स्त्री तिच्या लेकरांसहित त्याच्या कुटुंबासहित जे वाढवणे आहे व त्याने त्याची नोकरी व सर्व काही त्याग केले आहे येथे स्थलांतर करण्यासाठी. मला त्याची जाणीव झाली की काही वर्षांपूर्वी जेव्हा मला सेवेमध्ये बोलावण्यात आले मी कधीच यशस्वी पालक बनू शकलो नाही कारण माझ्यामध्ये हिंडणारा प्रवास करणारा आत्मा होता. मी कुठेच समाधान पाहू शकणार नव्हतो. केवळ जेथे कुठे आत्मा जातो मला त्याच्या बरोबर जायला हवे कारण माझ्याकडे एक संदेश आहे. येशू म्हणाला मला या दुसऱ्या शहरांमध्ये सुद्धा प्रचार करणे जरुरी आहे. परंतु तेथे जे कळपावर नजर ठेवतात ते मेंढपाळ आहेत. मी खूपच कृतज्ञ आहे की भाऊ पेरी हे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला अनुसरले आहेत व आज आमच्याकडे एक टॅबरनॅकल आहे. ते एक लहानसे आहे सुरुवात करण्यासाठी. ते केवळ फारच चांगले आहे हे पाहण्याकरिता की पवित्र आत्मा काय जाणत नसता आपण केवळ एक एक पाऊल उचलत पुढे जाऊया. आता मी विश्वास करतो जर परमेश्वराने भाऊ ग्रीन व बहीण ग्रीन यांच्याशी बोलला येथे येण्याकरिता व एक स्थळ प्राप्त करून दिले जेथे आमची मुले रविवारी सकाळी दुचाकी सायकल चालवण्याऐवजी व रस्त्यावर इकडे तिकडे भटकण्याऐवजी त्यांनी एक स्थळ मिळवले येऊन भक्ती करण्यासाठी. आम्ही इकडे तिकडे बसून रेडिओवर काहीतरी ऐकत बसण्याऐवजी जे सर्व काही ठीक आहे परंतु आम्ही जसा हा लोकांचा एक गट म्हणून आमच्याकडे या दिवसांकरिता एक संदेश आहे. आम्ही विश्वास करतो की परमेश्वराने आम्हाला एक संदेश दिला आहे. व भाऊ ग्रीन मी त्याला माझा सोबती म्हणून म्हणत नाही कारण आम्ही आहोत ठीक तो आहे माझा सोबती सुद्धा. आम्ही एकत्र या संदेशामध्ये आहोत. भाऊ ग्रीन तीच गोष्ट प्रचार करतो व तोच संदेश ज्याच्यामध्ये मी विश्वास करतो. त्याने त्याचे घर सोडले आहे. त्याने त्याचे लोक सोडले आहे. त्याने त्याचे चर्च सोडले आहे. तो होता मला वाटते तो एक जिल्हा व्यवस्थापक होता किंवा कोणीतरी या संस्थांपैकी एका संस्थेचा व त्याने सर्व गोष्टींचा त्याग केला. जेव्हा त्याने हे ऐकले त्याने प्रत्येक गोष्ट सोडली जे त्याला प्रिय होते या वाळवंटात सुद्धा येण्याकरिता निव्वळ मदत करण्यासाठी जे काही परमेश्वर आता आम्हाला देत आहे. मी म्हणतो मी विश्वास करतो ते केवळ आमच्या हृदयात असायला पाहिजे असे नाही ते आमचे कर्तव्य असले पाहिजे त्याला पाठिंबा देण्याकरिता जे सर्व काही आम्ही करू शकू या सभांमध्ये उपस्थित राहण्याकरिता येथे येऊन भक्ती करण्याकरिता व हे स्थळ अशा प्रकारे बनवण्याकरिता की जेथे परमेश्वर आम्हाला अशा गोष्टी प्रकट करू शकेल की जे त्याच्याकडे आहे आम्हाला प्रकट करण्यासाठी. व जसे त्याचे वचन म्हणाले माझ्याकडे संदेश प्रेरणेद्वारे येत नाही जसा तो कदाचित आमच्यापैकी काही जणांकडे येतो परंतु तो म्हणाला मी येथे आहे जे काय परमेश्वराने दिले त्याला पाठिंबा देण्याकरिता. काय पण हे विधान आहे. व मी विश्वास करतो जर आम्ही सर्व एकत्र सहकार्य करू आम्ही आपले हृदय त्यामध्ये घालू. मी जाणतो की तुमच्यापैकी प्रत्येक जण जर तुम्हाला माझ्या सारखेच जाणवेल. मी इतका भुकेला आहे परमेश्वराचा आत्मा कार्य करताना पाहण्यासाठी. मी त्यासमोर उभा राहू शकत नाही. काही अनुभव नुकतेच मी पर्वतावर अनुभवले केवळ पुन्हा एकदा त्याचा अनुभव घ्यावा ते काहीतरी जे माझ्या हृदयाला इतके गौरवी होते जेव्हा माझे पहिल्यांदा तारण झाले. व आम्ही अशा एका ठिकाणी येऊ शकतो आम्ही बसू शकतो व ते आमच्यामध्ये आम्ही पाहू शकतो की आम्ही किती शुष्क होत आहोत. जेव्हा आम्ही येथे या वाळवंटात बसतो मी माझ्या लेकरांमध्ये जातो ते माझ्याशी बातचीत करतात व मी त्यांच्या बरोबर बोलतो. नेहमी थोडेसे निरीक्षण करण्याच्या हेतूने तेथे आत्मा बरोबर अनुभव घेत असता जसा तो होता केवळ त्या भावाची स्थिती पाहण्याकरिता काय चूक आहे ते पाहण्याकरिता. मला जाणीव होण्यास सुरुवात होते ते सर्व विसंबून राहणे आत्म्यापासून दूर होत चालले आहे ते आमच्यासाठी एक फारच नैसर्गिक गोष्ट बनली आहे. आम्ही आत्म्यामध्ये भक्ती करणे जरुरी आहे जेथे परमेश्वराचा आत्मा आहे. केवळ आमचा संदेश या घडीचा प्रकाश असू नये तर तो आमच्या हृदयाचा प्रकाश असला पाहिजे. समजले? तो आमच्या हृदयात असला पाहिजे नाहीतर आम्ही करू शकत नाही. आम्ही योग्य रीतीने तो लोकांना सादर करू शकत नाही. संदेश आत्म्याने स्वतः वाहून नेला पाहिजे. व मी भरोसा करीत आहे व विश्वास ठेवत आहे तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये एक अस्सल ख्रिस्ती म्हणून. आता त्यांना संडे स्कूल शिक्षकांची गरज आहे, त्यांना कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. व मी हे सांगू इच्छितो की ज्यामुळे तुम्हाला पूर्णपणे समजेल, हे माझे चर्च आहे. मी येथे 3 वर्षापासून आहे व माझ्याकरिता एकच दरवाजा उघडा आहे, तो भाऊ मॅकियाचा, ज्याने मला येऊन प्रचार करण्याबद्दल विचारले आहे. परमेश्वर त्याला आशीर्वाद देऊ. मला दुसऱ्या कोणत्याही लोकांकडून निमंत्रण आलेले नाही, त्यांच्या विरोधात काहीच नाही, ते सर्व बरोबर आहे. भाऊ ब्रॉक माझा एक चांगला मित्र, भाऊ गिलमोर येथे असलेले पुष्कळचे पेंटिकॉस्टल भाऊ माझे फार फार अति जिवलग मित्र आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या विरोधात काहीच नाही. मी त्यांची परिस्थिती समजू शकतो, ते मला तेथे बोलू शकत नाही व ते त्यांच्या संस्थेमध्येच पडून आहे. पहा, ते तसे करू शकत नाही, कारण जर ते करतील तर त्यांना बाहेर काढून टाकण्यात येईल. तेव्हा तुम्ही त्यांची स्थिती पहा. मला पण त्याच गोष्टीचा सामना करावा लागला, परंतु आता नेहमीच असे असू द्या. परमेश्वराचे राज्य पहिल्यांदा शोधा, परमेश्वराची इच्छा. व आता की भाऊ ग्रीन परमेश्वराने त्याला येथे पाठवले, आम्ही ज्यात विश्वास ठेवतो असा मौल्यवान सारखाच विश्वास असणाऱ्यांचा आमच्यासाठी एक चर्च उघडले. आपण परमेश्वराचे फार फार कृतज्ञ व्हायला पाहिजे व प्रत्येक सभेस उपस्थित राहायला हवे. प्रत्येक जागा घ्या जी आपण घेऊ शकू. व जर आम्हाला विचारण्यात व बोलावण्यात आले प्रार्थनेसाठी, शोधण्यासाठी, काही करण्यासाठी, आपण सर्व सैनिक बनूया. अगदी तिथे निव्व ते करण्यासाठी उत्सुक रहा. समजले? संदेश आदरणीय ठेवा व योग्य प्रकारचे जीवन जगा. त्यावर कोणत्याही प्रकारचा काळा डाग येऊ देऊ नका. आता आम्ही फारच उशीर झालेल्या स्थितीत राहत आहोत. आम्हाला फारच उशीर झालेला आहे. या समयात आपण शुद्धतेने जगूया, किंवा तुमचे जीवन, माझे जीवन, आपल्या सर्वांचे जीवन परमेश्वरापुढे उचलले जाण्याची गरज आहे. आमचे तरुण लोक उगाचच सभोवती फेरफटका मारतात, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी, एका कार्यक्रमाकडून दुसऱ्या कार्यक्रमाकडे, व परमेश्वरापासून दूर व अधिक दूर वाहत चाललेले आहेत. ते बरोबर आहे, आता ते सत्य आहे. मी ते माझ्या लेकरांमध्ये पाहतो व मी स्वतःला पाहतो की मी एक अशा स्थितीमध्ये जात आहे जेथे तुम्ही आपल्या स्वतःला एकत्रित जमवले पाहिजे परमेश्वराची भक्ती करण्यासाठी. बायबलने असे म्हटले आहे, जेव्हा आपण बघतो की तो दिवस येत आहे तेवढे अधिक एकत्रित व्हायला पाहिजे. जर तिथे 2 व्यक्ती असतील, तुम्ही त्यांच्यापैकी एक व्हा. आता ते आहे, व जर आपण एकत्र जमतो व एकत्र भक्ती करतो तर आम्ही केवळ त्याबद्दल आणखी एक गोष्ट येशूने म्हटले, जिथे 2 किंवा 3 माझ्या नावात जमतील तिथे त्यांच्यामध्ये मी उपस्थित असेन. आता जसे मी अगोदरच म्हटले, भाऊ ग्रीन ने मला सांगितले व तो तसे म्हणाला, माझी पत्नी आली व तो काय म्हणाला ते मला सांगितले ज्या वेळेला मी दूर गेलो होतो, कि व तो या सकाळी म्हणाला की चर्चचे व्यासपीठ कोणत्याही वेळेला उघडे होते. आता साधारणपणे ते माझ्यासाठी प्रचार करण्यासाठी उघडे आहे. आता साधारणपणे मला अगदी जेफरसनविल इंडियाना पर्यंत गाडी चालवून नेणे भाग होते, एक संदेश देण्याकरिता जो परमेश्वराने मला दिला लोकांना देण्याकरिता. अगदी जेफरसनविल इंडियाना पर्यंत जाणे व तुमच्यापैकी प्रत्येक जण संपूर्ण देशभर उत्सुकतेने थांबून व टेलिफोनच्या तारा अडकवून व इतर गोष्टी संदेश मिळवण्याकरिता, कारण त्याच्यावरच आम्ही जगत आहोत. पहा, त्याच करिता आपण येथे आहोत. ठीक, आम्हाला आता ते अधिक तसे करण्याची गरज नाही. परमेश्वर मला एक संदेश देतो, मी थेट येथे चालत येईन ह्या व्यासपीठावर व तो प्रचार करीन व ते करण्यासाठी मी मोकळेपणाने करीन. समजले? व मी विश्वास करतो त्याद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. जर तुम्ही आता ह्या चर्च बरोबर उभे राहाल, ह्या लोकांच्या गटा बरोबर, केवळ एवढेच नाही, परंतु आपण बाहेर पडूया व पाहूया की दुसऱ्यांना आत आणू शकू की नाही. पहा, आपण दुसऱ्यांना सांगूया, सगळीकडे त्यांना आपल्या चर्च बद्दल सांगा व त्याचा काय अर्थ आहे तो. आमचे चर्च काय? आम्ही येथे आहोत. आमची इच्छा आहे तुम्ही यावं, अनोळख्या व्यक्तींना आत आणा, व माझी खात्री आहे ते आमच्या सर्वांसाठी फायदेशीर ठरेल. समजले? आमच्याकडे एक इमारत आहे, त्याकरिता आम्ही आभारी आहोत. या स्थळात एकत्र जमण्याकरिता आम्ही आभारी आहोत, परंतु परात्पर हातांनी बांधलेल्या मंदिरात वस्ती करत नाही. पहा, कारण स्वर्ग माझे सिंहासन आहे व पृथ्वी माझे पादासन आहे व माझ्या विसावाचे स्थान कुठे आहे, परंतु एक शरीर तू माझ्यासाठी तयार केले आहेस व आपण ख्रिस्ताचे एक शरीर आहोत। तेव्हा जेव्हा आपण एक इमारतीकडून दुसऱ्या इमारतीकडे प्रयाण करतो, मी विश्वास करतो आमचा संदेश आणत असताना आपण खाली येऊ व आरोग्य सभा घेऊ व जे काही प्रभू आम्हाला प्रकट करील करण्याकरिता आम्ही ते अगदी येथे करू या चर्चमध्ये, अगदी ते भरून इतके मोठे होईपर्यंत की तुम्हाला ते येथून हलवून दुसरीकडे न्यायाला लागेल व इतर दुसरीकडे येशू येईपर्यंत परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव। आपली मस्तके झुकूया। प्रिय परमेश्वरा, जसे आम्ही या मंचावर येथे उभे आहोत जे दर्शवते की अगदी येथेच ती वेदी आहे, आम्ही जाणतो की आम्ही एका मरणाऱ्या लोकांचा वंश आहोत। जोपर्यंत ही गोष्ट या पृथ्वीशी संबंधित आहे, आम्ही बाहेर रस्त्यावर पाहतो व पाहतो की पाप सगळीकडे लिहिलेले आहे व परमेश्वराची महिमा झपाट्याने निघून जात आहे व आम्ही जाणतो जेव्हा परमेश्वराची महिमा वर निघून जाते तेव्हा मंडळीही त्याच्या बरोबर वर जाते। परमेश्वरा, आम्हाला तेथे असण्याची इच्छा आहे। केवळ थोड्याच दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कोपऱ्यावर येथे उभे असताना केवळ रस्त्याच्या पलीकडे रस्त्यावरून चाललेली सैन्यांची कवायत पाहत होतो आणि जुने पहिल्या युद्धातील लढाईचे रणगाडे रस्त्यावर नेतृत्व करीत असताना त्यानंतर मोठ्या वजनाचे शेरमन रणगाडे आले, त्याच्या मागोमाग येतच राहिल्या। त्यानंतर सुवर्ण तारा धारण केलेल्या माता, छोटेसे विध्वस्त झालेले कुटुंब, एक रडणाऱ्या पत्नीसह व एक जीर्ण कपडे घातलेला मुलगा त्या पिताला गमावून बसलेला, एक वृद्ध माता आपला एक पुत्र गमावलेली। अरे रे, किती दुःखदायक त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहणे व अशा प्रकारच्या गोष्टी नजरेसमोरून जात असता निरीक्षण करणे। नंतर पाहिले जसे ते या इमारतीच्या जवळून गेले, संगीत बदलून गेले, पुढे जाणाऱ्या ख्रिस्ती सैनिका या गीतांमध्ये त्याच्या कवायती कूच करीत त्या मागोमाग, परंतु जेव्हा ते या स्तनाला पार करून गेले। प्रिय परमेश्वरा, मी दुसऱ्या एका येणाऱ्या महान समयाबद्दल विचार करत आहे व ते आहे पुनरुत्थान, जेव्हा जुन्या काळातील संत पहिल्यांदा पुढे येतील, ते कुटुंब प्रमुख पुरुष, कारण आपण जे जिवंत राहू जे झोपी गेलेले आहेत त्यांना अडखळण किंवा त्यांच्या पूर्वी जाणार नाही, कारण परमेश्वराची तुतारी वाजेल व ख्रिस्तात मेलेले प्रथम उठतील। तर मग जेव्हा आम्ही ते पाहन पाहतो, निव्वळ हे लोक वर जात असता, कूच करीत वर आकाशातून जात असता व आम्ही येथे उभे राहू, आम्ही बदलून जाण्याची वाट पाहत हे जाणत असता की आम्ही सुद्धा त्या ओळीत जाऊ। परमेश्वरा, आम्हाला विश्वासू सैनिक बनव। फक्त केवळ ते जे खरोखरीच संबंधित आहेत व त्या युद्धात होते जाणतील की खरोखर त्याचा काय अर्थ आहे, जेव्हा ते रणगाडे गडगडत जात असताना पाहणे। परमेश्वरा, आम्ही विचार करतो की जे जीवनाच्या युद्धात गुंतलेले होते जाणतील की त्याचा अर्थ काय आहे, जेव्हा आम्ही वाट पाहत आहोत आमची पाळी योग्य जागी व स्थितीत येण्याची, पुनरुत्थानाच्या समयी वर जाण्यासाठी। व येथे हा माझा तरुण भाऊ उभा आहे, चांगल्या प्रकारे प्रशिक्षित, वस्त्रे घालून तयार, एका वृद्ध माणसाने त्याच्यावर हात ठेवावे यासाठी वाट पाहत आहे। एक जुना योद्धा आहे जो अगदी पुढच्या आघाडीत होता, हे जाणून की त्याला सुद्धा युद्धात सामील होणे जरुरी आहे। प्रिय परमेश्वरा, हे लायकी नसलेले हात घेऊन मी माझ्या भावावर ठेवतो, तुझे प्रतिनिधित्व करीत भाऊ ग्रीनला आशीर्वाद दे। प्रिय परमेश्वरा, ज्याला मी येशूच्या नावात आशीर्वाद देतो, होऊ दे की तो हा संदेश घेऊन जाओ प्रभो या शहरांमध्ये व जिथे कुठे तू त्याला बोलावशील, तो निष्ठावान होऊ दे, आत्म्याने भरलेला निंदेच्या वरचे जीवन जगत। परमेश्वरा, त्याला लोकांचे अंतकरण प्राप्त होऊ दे की तो त्यांना शिकवू शकेल व त्यांचे नेतृत्व करेल व त्यांना मार्गदर्शन करेल त्या मार्गामध्ये ज्यात आम्हा सर्वांची चालण्याची इच्छा आहे। प्रभू, ते मंजूर कर। त्याच्या विश्वासू पत्नीला, त्याच्या लहान लेकरांना आशीर्वादित कर। आमचे येथील श्रम आशीर्वादित कर। ख्रिस्ती भाऊ म्हणून येथे या पृथ्वीवर एकत्र असताना की आम्ही ही सुवार्ता घेऊन या जगाच्या अंतापर्यंत जाणे जरुरी आहे, त्याच्यावर तुझा आत्मा पाठव। परमेश्वरा, आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, ज्यावेळेस आम्ही याला तुझ्या हाती सोपवतो। आमेन। परमेश्वर तुला आशीर्वाद देवो भाऊ पेरी। परमेश्वराचे वचन घेऊन जा.